आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. देशाक वोकल फॉर लोकल ह्या मंत्रान आत्मनिर्भर भारत आनी विकसीत भारताचे ध्येयाकडे मुखार वचपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. ते काल आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयताले. सणासुदीच्या काळांत देशवासियांनी स्वदेशी विसरूंक फावना अशें तांणी म्हळें.
आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी. उन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है. उपहार वही जो भारत में बना हो, पहनावा वही जो भारत में बुना हो, सजावट वही जो भारत में बने सामान से हो, और भी ऐसा बहुत कुछ. एक ही मंत्र वोकल फॉर लोकल, एक ही रास्ता आत्मनिर्भर भारत, एक ही लक्ष्य विकसित भारत.
सणाच्या आनंदान नितळसाणीचेर भर दिवपाक जाय, कारण जंय नितळसाण आसता थंय उत्सवांचो आनंदूय वाडटा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्र्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म प्रतिभा सेतूचो उल्लेख केलो, जातूंत युपीएससीच्या वेगवेगळ्या परिक्षांचे सगळे टप्पे उत्तीर्ण जाल्ल्या पूण अंतीम गुणवत्ता यादीन तांचे नाव येवन आशिल्ल्या उमेदवारांचो डेटा आसा. तांणी म्हळें, ह्या पोर्टला वरवीं खासगी कंपनी ह्या हुशार विद्यार्थ्यांची म्हायती मेळूंक शकतात आनी तांकां नोकरी दिवपाक शकतात. रामायण आनी भारतीय संस्कृतीचे प्रती प्रेम आतां जगाच्या कानाकोपऱ्यांत वाडटा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. भारतीय संस्कृतायेचो प्रभाव संवसारांतल्या ल्हान शारांनी लेगीत पळोवंक मेळटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें.
महीने की सुरुवात में कनाडा के मिसी सागा में प्रभु श्री राम की 51 फीट ऊंची प्रतिमा का भी अनावरण किया गया है. इस आयोजन को लेकर लोगों में बहुत उत्साह था. सोशल मीडिया पर प्रभु श्री राम की भव्य प्रतिमा के वीडियो खूब शेयर किए गए. रामायण और भारतीय संस्कृति के प्रति ये प्रेम अब दुनिया के हर कोने में पहुँच रहा है.
15 सप्टेंबराक भारताचे व्हड इंजिनियर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हांची जयंती. आमी तो दीस इंजिनियर दीस मनयतात. इंजिनियर फक्त मशीन तयार करिनात, तर ते सपनांक वास्तवान रुपांतरीत करपी कर्मयोगी आसतात अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. विश्वकर्मा जयंती 17 सप्टेंबराक आसा अशें तांणी सांगले. हो दीस देशांतल्या विश्वकर्मा बांधवांक समर्पित आसा अशें मोदी हांणी म्हळें.
17 सितंबर को विश्वकर्मा जयंती है. ये दिन हमारे उन विश्वकर्मा बंधुओं को भी समर्पित है. हमारे सुतार, लोहार, सोनार, कुम्हार, मूर्तिकार, बढ़ई मिस्त्री हमेशा से भारत की समृद्धि की बुनियाद रहे हैं. हमारे इन विश्वकर्मा बंधुओं की मदद के लिए ही सरकार ने विश्वकर्मा योजना भी चलाई है.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशे तरेच्या घोषणा दीत काल आयतारा 5 दिसांचे गणपती भाविकांनी पावयले. गोंयांत चडशा लोकांचे गणपती 1.5 आनी 5 दिसांचे आशिल्ल्यान आतां चवथ लागीं लागीं सोंपल्या. कांय जाणांचे गणपती 7 दिसांचे आसतात, जाल्यार भौशीक गणपती 11 दिसांचे आसतात. दर्यादेगो तशेंच विसर्जन थळांचेर काल सांजे सावन गर्दी जाल्ली. माथ्यार घेवन वा कांय जाणांनी गाडयेंतल्यान मिरवणूक काडून गणपती पावयले. गणपती विसर्जनाक लागून रस्त्यांचेर आयतार आसून लेगीत काल बरीच गर्दी आशिल्ली. नाल्लाचो दर वाडिल्ल्यान 45 रुपया मेरेन नाल्ल उपलब्ध करून दिवपी उपक्रमाचो फलोत्पादन महामंडळ ह्या सप्तकांत नियाळ घेतले. मागणी आनी महामंडळाक येवपी खर्चाचो विचार करून उपक्रम फुडें सुरू दवरचो काय ना ताचो विचार जातलो अशी म्हायती फलोत्पादन महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक चंद्रहंस देसाय हांणी सांगले. गोंयांत नाल्लांचे पीक सामके उणें आयिल्ल्यान नाल्ल बरोच म्हारग जाला. बाजारांत 60 ते 100 रुपया अशें नाल्लांचें मोल आसा. ह्या फाटभेर चवथी खातीर भायल्या राज्यांतल्यान नाल्ल हाडून तो लोकांक सवाय तरान उपलब्ध करपाचो उपक्रम फलोत्पादन महामंडळान सुरू केल्लो. आतां मेरेन महामंडळान 3 खेपे म्हणून वट्ट 75,000 नाल्ल हाडले. कर्नाटकांतल्यान हाडिल्ले सगळे नाल्ल खपले. चवथीच्या 2 दीस आदीं 25,000 नाल्लांची रास आयली. 43 वा 45 रुपया 1 अशा दरान महामंडळाच्या दुकानांचेर नाल्लाची विक्री जाल्या. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. गोंय वेधशाळेन आज राज्यांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. बिहारांतल्या राजगिरांत आशिया कप हॉकी चॅम्पियनशिपांत काल जाल्ल्या खेळांत भारतान जपानाक 3-8-2 अशें हारयलो. ह्या जैताक लागून भारतीय पंगड सुपर 4 पावला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.